शाहीर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का? शमिक ऋषींच्या गळ्यात सापाचा हार घालणाऱ्या परीक्षित राजाला शाप देणारा ऋषीपुत्र म्हणजे श्रृंगी होय, हे खरं उत्तर आहे. मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं बुवा तुम्ही म्हणताय, पण देव तुम्हाला पावणार नाही. त्याचं कारण की तुमचं मनच शुद्ध नाहीये. अभिमानाने बुवा नाही कुणी तरला, जीवनाच्या जुगारात तू सार काही हरला. करुणिया कर्म खोटा तो माती मोल ठरला, म्हणूनच बुवा देव तुझ्या अंतरी नाही भरला. हाती घेऊन गंगा जळ, बुवा लक्ष देऊन ऐका, हाती घेऊन गंगा जळ घालता देवाला अंघोळ, हाती घेऊन गंगा जळ.